चीनीमंडी.com पॉडकास्ट। उत्तर प्रदेशामध्ये साखरेबरोबरच गुळ उत्पादनात नवा विक्रम। उत्तर प्रदेशाने यावर्षी साखर उत्पादनामध्ये एक नवा कीर्तिमान स्थापित केलाय, तर गुळ उत्पादनही राज्यामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक राहिले आहे। व्यापार संघटनेच्या अनुसार यावर्षी पूर्ण उत्तर प्रदेशामध्ये गुळाचे उत्पादन जवळपास 50 लाख टन राहिले। सरासरी वार्षिक 4.5 मिलियन टन उत्पादनापेक्षा जवळपास 11% हे उत्पादन जास्त आहे। गुळाचे उत्पादन हे कुटीर आणि लघु उद्योगाअंतर्गत येते आणि यावर्षी कोरोना व्हायरसमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या कालावधीतही गुऱ्हाळांचे हे उत्पादन सुरू होते आणि ऊसाच्या चांगल्या पिकामुळे विशेष करून पश्चिमी उत्तर प्रदेशामध्ये उत्पादनात खूप वाढ झाली आहे। फेडरेशन ऑफ गुर ट्रेडर्सचे अध्यक्ष अरुण खंडेलवाल यांनी सांगितले की लॉकडाऊनच्या वेळी गुळाचे उत्पादन सुरू होते आणि ऊसाचा पुरवठाही स्थिर होता। ते म्हणाले की सध्या मुझफ्फरपूर क्षेत्रामध्ये काही प्लांट्समध्ये उत्पादन सुरू आहे, जवळपास 400 ते 500 बॅग प्रतिदिन आहे। ते म्हणाले पश्चिमी उत्तर प्रदेशात यावर्षी जवळपास 30 लाख टन गुळाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे। लॉकडाऊन कालावधी दरम्यान उत्पादनामध्ये वृद्धीबरोबरच गुळाचा व्यवसायही लाभदायक ठरला आहे। साखर उद्योग संघटनानुसार साखर कारखान्यांमध्ये ऊसाची आवक वाढल्यामुळे यावर्षी उत्तर प्रदेशात साखर उत्पादन विक्रमी स्तरावर पोहोचले आहे। खंडेलवाल म्हणाले की यावर्षी राज्यामध्ये ऊसाचे पीक मोठे आले होते आणि रिकव्हरी देखील चांगली राहिली आहे। यासाठी केवळ साखरेचे उत्पादन चांगले झाले नाही, तर गुळाचे उत्पादनही अधिक झाले।